प्रेषितांची कृत्ये अध्याय 9। शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जीव मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला। शौलाने त्यांना दिमिस्क येथील सभास्थानातील यहुदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले। शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिस्क येथील ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता। जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करून यरुशलेमला आणले असते। मग शौल दिमिस्काला गेला। जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्या भोवती चमकला। शौल जमिनीवर पडला। एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली,
शौला शौला, तू माझा छळ का करतोस?
शौल म्हणाला,
प्रभू तू कोण आहेस?
ती वाणी म्हणाली,
मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे। आता उठ आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे हे तुला तेथे कोणीतरी सांगेल।
जी माणसे शौलाबरोबर प्रवास करीत होती ती तेथे स्तब्ध उभी राहिली। त्या लोकांनी आवाज ऐकला पण त्यांना कोणी दिसले नाही। शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्याला दिमिस्क शहरात नेले। 3 दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काहीच खाल्ले किंवा प्याले नाही। दिमिस्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता, त्याचे नाव हनन्या होते। प्रभू त्यांच्याशी एका दृष्टांतात बोलला। तो म्हणाला,
हनन्या।
हनन्याने उत्तर दिले,
मी आहे प्रभू।
प्रभू हनन्याला म्हणाला,
उठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहुदाचे घर शोध व तारसस होऊन आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार। सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे। शौलाने दृष्टांत पाहिला आहे, त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवीत आहे असे त्याला दिसले, व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे त्याला दिसले।
परंतु हनन्याने उत्तर दिले,
प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे। यरुशलेम येथील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे, आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकार पत्र घेऊन हा शौल येथे आला आहे।
परंतु प्रभू म्हणाला,
जा, एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे। माझ्याविषयी त्याने राजांना, यहुदी लोकांना आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे। माझ्या नावाकरिता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन।
हनन्या निघाला आणि यहुदाच्या घरी गेला। त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले,
शौला माझ्या बंधू, प्रभू येशून मला पाठविले। ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले। येशूने मला पाठविले यासाठी की तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास।
लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यांवरून खाली पडले आणि त्याला पुन्हा दृष्टी आली। शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला। नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला। शौल काही दिवस दिमिस्क येथील शिष्यांबरोबर राहिला। यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे। ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले। ते म्हणाले,
यरुशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे त्या सर्वांचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम येथील प्रमुख याजकासमोर उभे करणार आहे।
परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला। त्याने हे सिद्ध केले की येशू हाच ख्रिस्त आहे, आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की दिमिस्क येथील यहुदी त्यांच्या बरोबर वाद घालू शकले नाहीत। बऱ्याच दिवसानंतर यहुदी लोकांनी शौलाला जीवे मारण्याचा कट रचला। यहुदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौला समजला. एक रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली. अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली. नंतर शौल यरुशलेमला गेला. तेथील विश्वासणाऱ्यांचा परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की शौल खरोखरच येशूचा शिष्य झाला आहे. परंतु बर्नबाने शौलाचा स्वीकार केला व त्याला घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्नबाने सांगितले की शौलाने येशूला दिमिस्कच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्यांच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरपणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने व दिमिक्ष येथील लोकांना सांगितली. मग शौल अनुयायांसह तेथे राहिला. तो यरुशलेममध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला. शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुदी लोकांशी बोलत असे. तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्याला मारण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा बंधूजनांना विश्वासणाऱ्यांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्याला कैसरिया येथे नेले व नंतर तेथून त्याला तारसज्ञ नगराला पाठविले. मंडळी जेथे कोठे ती होती, यहुदिया, गालिली, शोमरोन, तेथे त्यांना शांती लाभली. पवित्र आत्मेच्या सहाय्याने हा गट अधिक शक्तिशाली बनला. आपल्या वागणुकीने विश्वासणाऱ्याने दाखवून दिले की ते प्रभूचा आदर करतात. या कारणामुळे विश्वासणाऱ्यांचा परिवार मोठा होत गेला. पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते त्यांना भेटला. लोद येथे त्याला एनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व 8 वर्षे अथरुणाला खिळून होता. पेत्र त्याला म्हणाला,
एनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ, आपले अंथरुण नीट कर.
एनेयास ताबडतोब उभा राहिला. लोद तेथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शरोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले. यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तिचे नाव तबिता होते. ग्रीक भाषेस तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरिण. ती नेहमी लोकांसाठी चांगले कामे करीत असे, गरिबांना दानधर्म करीत असे. जेव्हा पेत्र लोदमध्ये होता तेव्हा तबिता आजारी पडली व मेली. त्यांनी लोकांनी तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले. यापो येथील अनुयायांनी ऐकले की पेत्र लोदमध्ये आहे. लोद हे यापोजवळ आहे म्हणून त्यांनी 2 माणसे पाठविली. त्यांनी त्याला विनंती केली. ते म्हणाले,
त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.
पेत्र तयार झाला व त्यांच्या बरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस तबिता जिवंत असताना जे कपडे व झग्गे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला,
तबिता, उठ.
तेव्हा तिने डोळे उघडले. जेव्हा तिने पेत्राला पाहिले तेव्हा ती उठून बसली. त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले. त्याने तबिताला त्यांना दाखवले. ती जिवंत होती. यापोमधील सर्व लोकांना हे समजले. यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. पेत्र यापोमध्ये बरेच दिवस राहिला. तो शिमोन नावाच्या चांभाराकडे राहिला.